ऐकत आहात
लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी गुरु ठाकूर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन. माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ज्या फिल्मची गाणी गुरुने दुरुस्त करून दिली होती त्या फिल्मचे असिस्टंट डिरेक्टर होते केदार शिंदे. आणि यातून ओळख होऊन पुढे काय झालं ऐका.
तर एक दिवशी मला केदारचा फोन आला, आंटी अरे असं असं आहे, तू ते गाणं लिहिलंस, मला माहित नव्हतं गाणी लिहितो. म्हटलं अरे मी गाणी लिहितच नाही, काय संबंध नाही. तर तो म्हणाला मी एक नाटक करतोय तू तू मी मी नावाचं. तर त्याच्यामध्ये ना मला जो पोर्शन सीन मध्ये आणता येणार नाही मोठं काहीतरी, तर ते असं छोटं गाण्याच्या फॉर्ममध्ये आपण करूया की नाटकात पहिल्यांदाच गाणी असं सिनेमॅटिक नाटक असं काहीतरी डोक्यात आहे. तर तू ये आणि आपण बोलू ते डिस्कस करून. त्याने मग आम्ही डिस्कस केलं ते आणि तो म्हणलं की हा चंक मला गाण्यातच पाहिजे. तर म्हटलं अरे यार मला हे गीत आणि अंतरामुकडं असं काही येत नाही, पण मला ज्या फॉर्ममध्ये येतं तर मी लिहून देईन. तर मी लिहून दिले, तर त्याच्यामध्ये 5 गाणी मी लिहिली पहिल्यांदा. आणि मग अचानक तो म्हणाला की अशोक पत्कीच त्याचं संगीत करतात. मी घाबरलोच, म्हटलं अरे बापरे, कारण पत्कींनी जर मला म्हटलं की हे काय लिहिलंय तुम्ही, याला ह्याला गाणं म्हणतात वगैरे, तर मी म्हटलं मी येणारच ना त्यांच्याकडे. गाणी झाली होती आणि म्हटलं की अशोकजीने तुला सांगितले बोलवले भेटायला वगैरे. तर अशोकजींकडे मी गेलो आणि मला मला वाटलं की ते ओरडतील मला की हे काय केलंय. पहिलंच त्यांच्यासमोर सरेंडर केलं, म्हटलं अहो मी गीतकार नाही आणि मला काही संबंध नाही हा म्हणाला म्हणून मी लिहिलं. ते म्हणाले नाही नाही मी अरे मी तुला हे यासाठी बोलवलं की इतकं अचूक परफेक्ट मीटरमध्ये लिहिले शब्द की पहिल्यांदाच असं झालंय की मला इतके छान आणि इतके वृत्तात. म्हटलं मी नाही गाणी लिहित नाही, पण का लिहित नाहीस तू, तू गाणीच लिहायला पाहिजेस. तर ती पत्कींची पहिली दाद मला अजून आठवते की तू फक्त गाणी. मी म्हटलं नाही मी ऍक्टर आहे, मी काम करतो, मी असंच लिहिलंय, यापुढे तू गाणीच लिहायला पाहिजे असं मला अशोक पत्कींची पहिली दाद आली होती. मी लिहित होतो मग ते कॉलम सटार लिहायचो, मग तो फॉर्मॅट होता तो हजा चकटपू नावाचे एक सिरियल केदार करत होता. मग त्याचं संवाद लेखन मी त्याचे एपिसोड टी व्हीकडे वळलो. मग ते टी व्हीचे ती सिरियल सुरू झाली. मग त्यात करता करता अगभय अरेच्या सिनेमा केदार करत होता, तर त्याचं संवाद लेखन परत मीच करायला लागलो. तर अगभय अरेचे संवाद लिहिता लिहिता एक दिवशी तो म्हणाला की चल आपण अजय अतुल म्युझिक करत आहेत त्यांच्या, त्यांचाही मला पहिलाच सिनेमा होता तो. तर त्यांच्या स्टुडिओत आम्ही गेलो आणि त्या स्टुडिओत गेल्यावर त्यांनी एक ट्यून ऐकवली आम्हाला आणि आधीची गाणी केली होती आणि ती ट्यून ऐकवली. तर ते म्हणाले की अरे आमच्याकडे असं असं आहे की शंकर महादेवन आपल्या सिनेमासाठी गाणार आहे, तर आपल्याकडे ट्रॅक तयार आहे पण त्याच्यासाठी आणि तुला चालीवर लिहिता येतं तर तू करशील का काय. त्यांनी मला अजयने ते करून डी डा डी असं त्या ट्यूनवर म्हणून दाखवलं सगळं आणि याच्यावरती आणि शंकर महादेवन गाणार आहेत, पण ते लवकर दिलं असतं कारण ते कुठेतरी बाहेर जाणार होते, एवढ्या दिवसात जमलं तर बघ. आणि त्याने मला एका कॅसेटवर ते सगळं, तेव्हा कॅसेट होते आणि छोटा प्लेअर, मी फॉरवर्ड रिवाइंड करून करून ऐकलं, मला काहीही त्या डाडा डीडीवर सुचत नव्हतं.
सो गुरु सांगतोय किस्सा मन उधाण वाऱ्याचे या पॉप्युलर गाण्याचा.
अजयने ते करून डी डा डी असं त्या ट्यूनवर म्हणून दाखवलं सगळं, मी फॉरवर्ड रिवाइंड करून करून ऐकलं, मला काहीही त्या डाडा डीडीवर सुचत नव्हतं. मी घरी आलो आणि त्या फिल्मचे डायलॉग लिहित बसलो होतो आणि मन ही अगभयारेच्या सिनेमा पाहिला असेल त्याला मनातलं ऐकू येतं, तर मी काय गाणं करावं असं विचार करत होतो. तर एक कॉन्ट्रास्ट असतो मनाचा नेहमी, मन नेहमी जिथे असतं तिथे ते कधीच नसतं, म्हणजे व्यक्ती असते तिथे त्याच्या दुसऱ्या टोकाला ते जाऊन विचार करतं. तर हा विचार त्याच्या ट्यूनमध्ये बसवता येईल का म्हणून मी डायलॉग थांबवून ती ट्यून प्ले केली. तर डा डा डी डी डा 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 असं ते वाजलं, तर त्याच्यावर मला का होते बेभान कसे गही वरते, तर क्षणात फिरून आवळा कधी मन तरंगवून पाण्यावरती फिरते कधी क्षणात फिरून, असं मी ना ते चालीत लिहित गेलो आणि पूर्ण गाणं झालं ते. आणि मी त्याला सांगितलं की 2-3 दिवसांनी प्रयत्न करेन, म्हणते मी त्याला फोन केला लागेल, म्हटलं अरे झालं आहे गाणं काय म्हणतो, सगळं मी त्याला ऐकवलं असं असं, अरे जबरदस्त आहे झालंय गाणं काय म्हणतो, सगळं मी त्याला ऐकवलं असं असं, अरे जबरदस्त आहे. ते गाणं दिलं तर मला म्हणजे त्याचा मुखडा आहे ना मायेच्या हळव्या, हे मला अजून आठवतं की इन्सिंग का कुठला तरी एक स्टुडिओ होता तिकडे ते रेकॉर्ड म्हणतो. मला त्याचं सुरुवातीच्या वेळी मी लिहिलंच नव्हत्या मायेच्या हळव्या, बाकी पुढचं गाणं सगळं लिहिलं. तू म्हणलं की अरे पहिलं लिहिलंच नाहीस कारण मला जिथून सुचलं तिथून पुढचं. आणि मग ते व्हिज्युअल असं होतं की ते तो त्या अख्ख्या कुटुंबाला एकत्र करतो आणि ते तो 63 असतो, पण ते कळायला लागलं असून त्याला माणसं कळवतं, आई आजी कौटुंबिक भावना आणि इमोशन्स कळू लागतात. म्हणून त्यावेळी मी नंतर लिहिलं की मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वारायचे. आणि मला ते सगळं गाणं, तर आत्ताही मी ती प्रोसेस सांगतो की गाणं कसं सुचतं मला खूप जण विचारतात. तर त्या पहिल्या गाण्याने मला शिकवलं की तुम्ही एखाद्या माणसाच्या बर्थडेला जात असता, त्याचं बर्थडे गिफ्ट रॅप करत असता, तर तुमच्याकडे गिफ्ट असतं एक गुलाबी कागद असतो आणि तुम्ही तो बांधत असता, पण 15-20 मिनटं तुमची तो हात पकडून तशीच जातात कारण तुम्हाला सेलोटेपचं टोक सापडत नसतं. तर मला असं वाटतं की गीतकार गाणं लिहितो तेव्हा त्याकडे शब्द असतात, काय लिहायचे चाल असते रेडी, पण ते टोक म्हणजे जो जो थॉट असतो तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते गाणं कम्प्लीट होत नाही.
93.5 रेड एफएम बजाते रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन
कट इट.